नागपूरमध्ये ज्ञानेश्वर तंत्रसूत्र निरूपण करणारी सचिन दादा स्वामी या विषयीच्या प्रेमामुळे कित्येक हळूवार लोकांना दिसतात. त्यांचं दुःख आता आपण ऐकूया.
ओम स्वामी मातो नाथारण, ओम स्वामी वसंत नाथारण, गुरु गोविंद प्रभू खरे ताके लागू पाय, बलिहारी गुरु जनो आपकी जो गोविंद जीव दिखाय. संतश्रेष्ठ कविरत्न मंत्राचे अजर प्रसंग त्यांचा समोर आला की देवाचे अवतार एका बाजूला उभे आणि सद्गुरू एका बाजूला उभे तर ते कुणाला वंदन करतील झाले तर ते म्हणतात की सद्गुरूंना सदैव वंदन करतील. कारण आपल्याला जो काही कर्मार्थ करतो, आपल्याला जे काही कर्मार्थाच्या अंतरंग गोष्टी करतात, त्या काही राम कृष्ण आणि शिवामुळे असा करणार नाही. ते आपल्याला कळतात आपल्या जवळ असणारे सद्गुरू. मनाची अशी गंमत असते की आपण जेव्हा सद्गुरूंजवळ जातो, पहिल्यांदा जातो, तेव्हा आपल्याला कळतं की जे चार लोकांपासून काहीतरी घ्यायचं आहे. आपल्याला कळतं की आपल्या आई वडिलांपेक्षा मित्रांपेक्षा हे लोक आपण जर त्यांच्याकडे जात राहिलो, ते भाग्यच त्यांच्याकडे जात राहिले, तर काही दिवसांनी आपल्याला कळतं की ते श्रेष्ठ आहे. आपण लक्षात येतं की त्यांचं ज्ञान, त्यांचं ज्ञान, त्यांचं पूर्ण, त्यांचं चांगलं, आणि त्यांची जीवनाबद्दलची कल्पना. मी एक असा ठिकाणी जास्त होतो की 99% लोकांना माहितच नाही की जीवन का मिळाले. आपल्याला कळतं की त्यांना सगळं स्पष्ट झालेलं आहे, श्रेष्ठ आहे. तर मनाची कल्पना कशी आहे की सगळं समजून आपण त्यांना शरणागत होतो. कारण आपले श्रद्धा स्थान फार विखुरलेले असतात. तुम्ही स्वामी महाराजांकडे जात होतो तर एक खूप चांगला प्रसंग झाला. एका भगिनीने विचारलं की स्वामीजी तुम्ही मला हे असं सांगताय असं हे मला पटत आहे. तर आमचे दंडोजी पण बाबाजी तुम्ही असं म्हणतात की काय काय. स्वामी महाराजांनी म्हणाले की एकदा अनुभव घेतला की सगळी जे सांगतात ते काय सगळीच्या स्थायी तुम्ही निश्चित. कारण ते देवांची देव आहेत. असं करतो मी मुलीच्या मनात मनोगत अवस्था त्यांना सगळ्यांचं सगळं असत. असे स्वामी मात्रांना सगळ्यांच्या कृपेने मी त्यांची कृपा समजतो. स्वामी मात्रांना त्यांची कृपा समजतो. मी मला जरा लवकरच लक्षात आलं की आपल्या जर जीवनाचं आनंदमय जर जीवन जगायचं असेल, शांतीचं जर जीवन जगायचं असेल, समाधानाचं जर जीवन जगायचं असेल, तर त्यांना शरण गेलं पाहिजे असं त्यांचं कुटुंबीय कळलं. त्यांच्या काही आठवणी मला गुरुदेवांनी चांगली कधी तुला सांगत आहे. मला मी जेव्हा कधी फार गेलो वाटलं त्याचा म्हणजे दोन तीन आठवणी सांगणार. मी स्वामी मात्रांना पण सगळ्यात प्रथम 1993 साली आणि नागपूरकर मंडळी स्वामी माधवनाथांच्या सहवासासाठी ते चौधरी काका म्हणजे त्यांच्या फ्लॅट होते. मी तिने म्हणजे काही चर्चा चालत होते आणि एकदा असं झालं की असं सांगण्यात आलं की पुण्याचे साधक आम्हाला घेतात. आणि चर्चा चालली तरी मी पाहिलं की साधक आमच्याकडे येतात शोधीमध्ये ते आले आणि नंतर मी बघतो. थोड्या नंतर त्यांनी आम्हाला ध्यानाविषयी ध्यानाविषयी काही फार उत्सुक आणि ध्यानाविषयी मार्गदर्शन करीत होता. गेल्या वेळेवर मी तिथल्या एका साधीकडे विचारलं की कोण आहे, तर त्यांनी विचारलं असं काय विचारत होते. मी म्हटलं की ज्या पद्धतीने हे चालत आहे चालण्याची पण एक पद्धत मला त्यावेळी कळली. म्हटलं ज्या पद्धतीने हे चालत आहे त्याने मला ज्ञानेश्वरीची थोडी आठवली की गुरु फक्त अशा पद्धतीने चालतो की त्याच्या चालण्यामुळे जमिनीवर असणाऱ्या मुंग्यांना धक्का लागेल. तो असा चालतो की त्याच्यामुळे नंतर काही लोक असे पाय आखत चालतात की त्यांच्यामुळे सगळ्यांना लक्षात येते की चालत आहे. म्हटलं तो असा चालतो की त्याच्यामुळे कुणाचाही अस्तित्वाचा भंग पावत नाही. म्हटलं की त्या पद्धतीने प्रश्न होते. नम्रता नम्रता पण म्हणतो पण इतके नम्र इतके संकोचून ते बसलेले होते की म्हटलं मी आश्चर्य आणि म्हटलं ध्यानासारखा अवघड आणि कृष्ण विषय त्यांनी किती प्रेमाने सांगितलं त्यांची सांगण्याची पत्र कशी होती तुला कळलं का समजलं का कळतं किती प्रमाणे कसं सांगायची तर कसं किती प्रमाणे सांगितलं म्हटलं कोण असतील मला सांगा ते म्हणाले की स्वामी माधवनाथांकडे अनेक तरुण मंदिर येतात त्यांच्यापैकी हे एक आहे अशी मात्र दिवस मी तर भावून गेलो की मी त्यांना म्हटलं की आमच्या त्यांच्याशी संवाद चांगलाच चालत होते त्यांच्याशी काहींपासून की त्यांना म्हटलं मी मला खूप गमतीने नेहमीच म्हणतो की या पुण्याचं नाव बघून पूर्णमध्ये पुढे जातं कारण इथे शिवासारखे स्वामी माधवनाथ राहतात आणि त्यांच्याकडे जे तरुण मंडळी असतात त्यांची साधना इतकी उत्कृष्ट असते आणि आपण हे दृश्य कुठे बाहेर पाहतो कोणी ध्यानात रंगलेलं आहे कोणी नामात रंगलेलं आहे कोणी धर्मात रंगलेलं आहे आता शिक्षा त्यांनी सांगितलं की जे कार्य दिलं आहे ते कार्य करण्यासाठी लोक रंगलेले म्हटलं इतके हे चांगले तरुण साधक आहेत पण म्हटलं या सगळ्यांना मी पाया म्हणजे काही लोकांना मी पाहिलं पण म्हटलं आमच्यापासून त्याची विशेष असतात तो अतिशय प्रेमित असा स्वामी त्यावेळी त्यानंतर जी काही काळाची गती असते 1998 पर्यंत काही स्वामींचे दर्शन 1998 त्यांनी आमच्याकडे नागपूरला श्यामाबाई पेंचे म्हणून त्यांनी मला सांगितलं की ज्याप्रमाणे स्वामी माधवनाथ यायचे आपले साधकांना जे आनंदी यात्रे साधना शिबिर साठी त्याप्रमाणे यावेळी स्वामी मकरंदनाथ साधना शिबिरासाठी येणार मला चांगलं आठवत की काही मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे मी ध्यान सत्राला सर्व खुशी आहे या खोलीमध्ये स्वामी मकरंदनाथ सगळ्यांसोबत मला बसले होते तिथे मी पोहोचतो आणि मी एक अतिशय दृश्यक पाहतो स्वामी मकरंदनाथ ज्याच्या ना संप्रदायाचे दुसराधिकारी होते आणि ध्यान साधना ज्याची प्रमुख साधना आहे त्याच्यात अतिशय रंगून गेलेले होते मला असं वाटलं की शास्त्राचे वर्णन केलं आहे की ध्यानामध्ये देव म्हणून बुद्धीच्या कमीकडे जाऊन ते योगी आत्मस्वरूपात अभिमान होतो त्या चैतन्याशी एकरूप होतो हे अद्भुत दर्शनच मला पाहायला स्वामी माधवनाथ प्रवचना सांगायचे की एखादा योगी कुणाचा ध्यान योगी जर खरंच ध्यानात रंगून गेला तर इतकी आजूबाजूला शांतता पसरते आणि इतकं ते विलक्षण दृश्य असतं की तुमच्या मनामध्ये आदर आल्याशिवाय किंवा तुम्ही तिथे शांतपणे बसल्याशिवाय पर्याय पडतो कारण सगळ्या गोष्टींची आपण आता सगळे सायन्स स्पंदन उमच्या पडतात त्यांच्याकडनं जी शांतीची अशी लहरी होत होत्या त्यामुळे मला आठवत आहे की फील्ड ऑफ सायलन्स होता आणि मी म्हणजे माझी विवेकच झाली मी ती हळूवारपणे आणि त्यानंतर ध्यान विसर्जित करण्यात येऊ लागले आणि ज्यांनी स्वामी मकरंदनाथांना ध्यान विसर्जित करताना पाहिले असते ते अगदी विलक्षणीय दृश्य त्यांनी स्वामी स्वामी म्हणत त्यांनी त्यांचे डोळे उघडले स्वामी मकरंदनाथांच्या डोळ्यांमध्ये नेहमीच सगळ्यांसाठी फार करुणा आणि प्रेम असते आपल्या सगळ्यांनाच म्हणूनच आपण म्हणतो की त्यांच्या डोळ्यांकडे पाहतो आसपास त्यांनी ते डोळे उघडले आणि असं वाटलं की त्यांचा अत्यंत करुणेने आणि प्रेमाने ते पूर्ण साधक विश्वासकडे मला इथे सांगावंच वाटतं की त्यातही नागपूरमध्ये स्वामी मकरंदनाथांची तेवढी ओळख नाही आणि जणू काय तिथे ते थांबले नाही आपल्याला माहित आहे ध्यानानंतर ते ज्ञानेश्वरी काही बोलता वाटतं त्यांनी ज्ञानेश्वरी बनली आणि तेराव्या अध्यायाचा आचार्य उपासना ह्याचं अवलंबन आता आपण सगळं कल्पना करू शकता की स्वामी मकरंदनाथ त्यांची ती अमृतमय वाणी आणि विषय कोणता त्यांचा अत्यंत आवडता विषय की सद्गुरूंची सेवा शिष्य त्यांनी त्या भावपूर्ण शैलीमध्ये ते सगळं वर्णन केलं. त्यांनी जे आजूबाजूला जे लोक बसले होतो त्या सगळ्यांच्या मनामध्ये गुरुप्रेम एकदम उपाळू म्हणतात. सगळ्यांच्या ठिकाणी अष्टसाती ग्रह निर्माण झाल्यामुळे चांगलं असं करते सगळ्यांचे डोळे पाहतात. त्यामुळे देवदुर्ग दृश्य आपल्याला कुठे पाहायला मिळतं आणि माझ्या बाजूला एक ज्येष्ठ साधिका बसल्या होत्या त्यांनी माझं थोडं हात दाबलं आणि ते माझ्या कानात तुटतुटल्या स्वामी माधव नाथ स्वामी माधव नाथ की बाहेर अजून त्यांना म्हटलं की सर्वपरी म्हणाले की जे आपण वैभव ध्यानाचा शांतीचा स्वामी माधवनाथांसोबत माया अपार्टमेंट मध्ये आम्ही झाले आणि अभ्यास म्हणजे ते पूर्ण वैभव हा स्वामी माधवनाथांचे अध्यक्ष होऊन जातो आणि ते म्हणाले की तुला कसा करावा लागतो. मी म्हटलं मला तुला विलक्षण असतात एखादा व्यक्ती इतक्या सद्गुरूशी सगळं होऊ शकतो कारण त्यांनी एक वाक्य उच्चारलं की स्वामी माधवनाथांनी वचन दिलेलं होतं. स्वामी माधवनाथ त्यागा नागपूरला गेले होते त्यांनी वचन दिलेलं होतं की मी येणार आहे पण काही कारणामुळे ते घेऊ शकले म्हणून त्यांना हृदयात होतो मी तुमच्या सगळ्यांच्या भीती साठी ते वाक्य इतकं विलक्षणीय होतं की सगळ्यांना असं वाटलं की स्वामी माधवनाथ जेव्हा आले असतील काय स्वामी माधवनाथांनी देह ठेवला हे खरंच म्हणजे दुःखदच घटना पण सगळ्यांना लक्षात आलं की चैतन्य उभारण्याचे स्वामी पटेल हीच जोडी तेच बोलणं तेच प्रवचन करणं तेच चालणं तेच पाळणं तेच प्रगती देणं मी म्हटलं हे सगळं विलक्षण आहे. मी असं कुठे टाकलेलं ना इतक्यात आमच्या श्यामाताई श्यामाताईने ज्यांना पाहिलं असेल त्या स्वामी माधवनाथच्या प्रेमात रंगून गेलेल्या त्यांना स्वामी माधवनाथांशिवाय दिसायचंच नाही. त्या माझ्या जवळ आलं त्यांनी विचारलं की मज्जा आली की त्यांचा शब्द होता मज्जा आणि त्यांच्या मज्जेचा अर्थ असा असायचा आपल्याला माहिती की आपण चांगलं खातो फिरतो कपडालतो चांगल्या ठिकाणी पाहायला जातो फिरतो त्याचं पण सुख आहे पण ते या गोष्टींना सुखच मानायचं. त्या म्हणायचा जो आनंद निर्देश आनंद ध्यानातून प्रसन्न राहतो राम नावातून मिळतो त्याला मी मज्जा म्हणजे हा शब्द तुम्ही मला विचारलं मज्जा आहे की नाही तुम्ही म्हटलं खूपच मज्जा आहे आणि मी त्यांचे त्यांना नमस्कार केला ते त्यांना म्हटलं की तुमच्यामुळे कारण मला आम्हाला असं कळलं की 96 आणि 98 काळामध्ये आम्ही माधवनाथांनी भेट केल्यानंतर नॅचरली ते खूप घडामोडी घडतात आणि कार्याला उच्चारण करणं चालणार जी काही वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे स्वामी पंतप्रधान अत्यंत मंजूर झाले आणि त्यांना येणं फार अशक्य सामान्य आग्रह लढलेला असतो म्हणून त्यांनी विचारलं की मजा आली की नाही म्हटलं खूप मजा आली आणि तुम्ही खूप मोठा उपकार केला की त्यांना तुम्ही ते आणलं तुम्ही गंभीर करणार म्हटलं आणि आम्ही फार भाग्यवान आहे की त्यांचा आम्हाला सहवास प्रयत्न आणि त्यांचा सहवास आम्ही करू शकतो. याप्रमाणे फार एका दोन आठवणी त्यांना आपल्याला माहिती आहे की ते जसे श्रेष्ठ शिष्य होते तसे ते सचिव आहेत आणि आता आपण झालं की व्यवस्थाश्रमातील ते फार चांगले त्यांची भूमिका करतात. मी या निमित्ताने त्यांना प्रार्थना करतो की मला त्यांचा सहवास नाही मिळत नाही आणि जन्मजन्मी त्यांची सेवा करण्यास मला पाठवले असं या देवीचा
परवानी होणारी आंघोळी बंदी मध्ये महागड असताना मन अगदी तिचा तत्व हलकडतो महत्वाचं स्वामीजींविषयीच्या कृतज्ञतेने भरून जात आहो ते सुख अनुभव आकाशी पुन्हा घेणार आहोत. स्वामी मतृनाथांकडे अचानकपणे राहणारा अचानकपणे मुंबईमध्ये राहणारा साधा संस्थांचा एक नया आकृष्ट झाला आणि धावता धावता तो आपल्या या कॉलरपीचा आज समोर फोन दिला. या मुंबईकर भक्तांना एकत्र बांधून ठेवणारी एक व्यक्ती आहे. दिसायला अतिशय साधी परंतु अत्यंत बुद्धिमान आणि तितकीच भाविक ती व्यक्ती आहे डॉक्टर जयेश सखाणे. साधनादृष्टी कर्मासाठी आवड असणारे डॉक्टर सहजच स्वामी मतरघनाथ यांच्या सर्वशुद्ध आणि चित्तस्थ निरूपणांकडे आकृष्ट झाले. त्याचबरोबर स्वामींकडून वेळोवेळी मिळणाऱ्या अकृत्रिम प्रेमाच्या स्पर्शाची ओढ डॉक्टरांना कायम लागू झालेली असते. ते मुंबईमध्ये एक नामांकित आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांच्या मनोगत आता आपण ऐकूया.
माझ्या मनोबाजीचे फिरवा असल्याचा विज्ञान सर्वांनी करणार सर्व त्याचे समर्थांनी श्री सुरेंद्रनाथ यांचं स्मरण करतो. मला त्यांची आठवण फार होत आहे. स्वामीजींकडे येण्याचा रस्ता त्यांनीच मला दाखवतो. त्याने जर मला जो रस्ता दाखवला नसता तर कदाचित मी आमच्या सुरेंद्रांना वंदन करून ती माझ्या मनोबत स्वामीची आम्ही आठवण करतो. माझी जन्मभूमी व कर्मभूमी मुंबईची. बालपणापासून आई वडिलांच्या सात्विक संस्कारात वाढलेला तसेच माझ्या आजीचे म्हणजे आईच्या आईचे इतर जीवनमधून होते मानवाचे भाषामधून माझी आजीही ती जंगली मानवांचे निष्ठावंत भक्त होती. अंबाचे म्हणजे माझ्या आईचे परशिस्तीत पण प्रेमात होण्यात परशिक्षण पार पडले. आई वडिलाची पदवी घेतल्यानंतर लगेचच विवाह करण्यात आला. तुम्हाला माहित आहे की लगेच डॉक्टरांची प्रॅक्टिस कशी चालते. त्यामुळे खूपच मेहनत दिवस रात्र परिश्रमाने जम भक्त टाकले होते. माझ्या यशाच्या मागे होते आशीर्वादचे अत्यंत स्वामींचे व मार्गदर्शन होते डॉक्टर कैकर व डॉक्टर राणावासरांनी मला माझी चर्चा शिकवली. मला आपण गोष्ट म्हणजे नाम विचार हे डॉक्टर राणावासरांनी 2003 मध्ये सुरुवात केंद्राची वार्ता केली. केंद्रात भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध अशा तंत्रज्ञांचे वाचन व श्रवण होत होते. अशा प्रकारे माझे पारमार्थिक बैठक स्थिर होत होती व कार्तिक एकादशीला 2005 साली आम्हा दोघांना परंतु ते स्वामी माधवानंद यांचा अनुग्रह झाला. 2013 सुमारास डॉक्टर सुनीला चटर मॅडम त्यांचे केंद्रात स्वामींचे नातलेवर त्या येऊ लागल्या. त्यांच्या मुखातून मधून मधून स्वामी भक्तांविषयी ऐकायला मिळत होते. तशातच आम्ही सर्वांनी स्वामी भक्तांची आत्मबुद्धाच्या वाटा हा ग्रंथ वाचनात आणि अभ्यासाकरता निवडला व वाचन आणि श्रवणाची सुरुवात झाली. खरे पाहिजे तर अशा प्रकारे आत्मबुद्धाच्या वाटा या ग्रंथाद्वारे स्वामीजींची प्रथम भेट त्यांच्या विचारांच्या सहवासाने झाली व आजपर्यंत त्यांचे सांगितले मला लाभ आहे. डॉक्टर जटरा मॅडम व पिक्चर साहेब हे स्वामीजींना त्यांच्या 14 पुण्याला भेटायला आले होते. तिथून परत आल्यावरती त्यांच्या दोघांच्या मुखातून आम्ही स्वामीजींचे बरेच काही ऐकलं होतं. माझी उत्कंठा वाढली स्वामींना भेटण्याची. 26 मार्च 2014 आम्ही सालाप्रमाणे त्यांच्याशी काही साधत आतंकोष स्वामींचे आठवणी श्री रामानंद गोरकर महाराज यांच्या पुरेशी कार्यक्रमाला पुण्याला येत असतो. हा युवक पूर्णपणे समजून मी सुनीलदादा पिंपळकर यांना फोन करून विनंती केली की आम्हाला श्री भक्तनाथ स्वामीजींना भेटायचे आहे. त्यांनी मी गोळी होकार दिला. मी तुम्हाला स्वामींच्या घरी घेऊन जाईल असे म्हणले.
दादाजी आमचे अतिशय दिवाळीचे संबंध होते मुंबईला आल्याचे ते आमचे सुमंगल दिवस उजाडला व त्या दिवशी संध्याकाळी 4 वेळ स्वामीजींनी दिली होती. आम्ही प्रथम शिवदादांच्या घरी हिंगणेपूर तिथे गेलो व त्यांच्यासोबत गणेश शिरवण्याचा अनुभव घेतला. तसं स्वामीजींना भेटण्याचा आमचा अर्थ विशेष कोणता भेटू नव्हता. फक्त गरम म्हणजे स्वामी माधवनाथ यांचे दोन उत्तराधिकारी आहेत त्यातलेच एक होते. स्वामीजींना भेटताच त्यांनी एखाद्या महा नवचुंबकाने एका छोट्याशा लोकांच्या खेळाला स्वतःकडे वेगाने जिंकून घ्यावे असे काही ते माझे होते असं मला वाटू लागले. स्वामीजींच्या प्रेमा स्वभावाने मला त्यांच्याबद्दल विलक्षण आकर्षण होऊन मी एका वेगळ्या विश्वामध्ये गेलो होतो. जवळजवळ 1.5 तास स्वामीजींसोबत वेळ सत्कर्मी झाल्याचे पुण्य प्राप्त झाले होते. स्वामीजींना मी मुंबईला आमच्या घरी येण्याबद्दल विनंती आणि निमंत्रण पण केलं. पण स्वामीजी म्हणाल मुंबईला माझं काही काम पडत नाही तर मी येत नसतो. फक्त माझा मोठा मुलगा मंदार हा ठाणे पूर्वला नोकरी निमित्ताने राहतो तिथे फक्त वर्षातलं 1-2 वेळेला माझं येणं होतं. स्वामीजींच्या अपेक्षा आणि अद्वैत भावामुळे सहज निर्माण झालेलं प्रेम आमच्यावर बरसत होते. ते शिष्याच्या कल्याणासाठी परिश्रम करत असताना अनुभवात येत होते. शिष्याला परमात्मा प्राप्ती व्हावी तो जन्म आणि मरणाच्या फेऱ्यात शिकावा त्याची देहबुद्धी नाहीशी व्हावी त्याला स्वपूर्व बोध प्राप्त व्हावा आयुष्य मुक्ती लाभावी अशा हेतूने स्वामीजींनी आमचा अंगीकार केला होता. स्वामीजी आम्हाला खाली गाडीपर्यंत सोडायला तिथे मी त्यांना विचारलं स्वामीजी मी तुम्हाला तेव्हा फोन केला तर चालेल ते स्वामीजी त्याचा प्रेमळ हात माझ्या पाठवे तुम्ही मला तेव्हाही फोन करू शकता की तुमच्या सोबतच आहे. त्याच सरावरून स्वामीजी मला आपल्या आनंदामध्ये वाटेकर करून घेतले. माझा बारमाती प्रवास करायचा अवघ्या संतांपासून सुरू होऊन जणू काही सर्व संतांनी स्वामीजींकडे पोट करून त्यांच्या बंडात मला टाकल्या. मी मुंबईला आल्यावर रोज स्वामीजींना एक नमस्काराचा करत असेल त्याच्यापुढे मी त्यांच्याशी काय बोलणार मी काय बोलू शकतो. असंच एकदा गणेश उत्सवाच्या दरम्यान स्वामीजींना नमस्काराचा मेसेज केला. त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी माझी चौकशी केली. माझं रुटीन विचारून घेतलं टीव्हीच्यावर घरी कधी असता तत्क्षणी मला त्यांचं आले की स्वामीजी ठाण्याला आले की त्यांना विचारलं स्वामीजी तुम्ही ठाण्याला आलात का. त्यांनी हो म्हणून सांगितलं तर पुन्हा त्यांना विनंती केली मी प्लीज याल का बोलून स्वामीजी म्हणाले येतो पण मी फक्त तुम्हाला भेटायला येईल आपण गप्पा मारू. हे संभाषण झालं मंगळवारचं गुरुवारी ते येणार होते संध्याकाळी आमच्याकडे मध्ये एक दिवस होता किल्ल्या. आता स्वामींची येणार आणि त्यांची ही अद्भुत अशी भेट आपण एकट्याने कशी काय घ्यायची एकट्याने कसं काय अनुभव घ्यायचा एकट्याने कसं काय त्यांच्या आनंदात राहून द्यायचं. म्हणून मी लगेचच आजूबाजूचे सर्व साधक आणि म्हणजे पेशंट डॉक्टरांना इतर काही विश्वास असते पेशंटच्या त्यातले काही निवडक पेशंट ज्यांना परमात्माची आवड होती त्यांना एकत्रित केलं आणि जवळ 40-50 लोकांना जमून स्वामीजींची परवानगी घेतली आणि एक छोटा खाणी प्रोग्राम सद्गुरू सर्वात अशा स्वरूपात संपन्न झाला. जसं मी अगोदरच सांगितलं की स्वामीजींची मुंबई येण्याचा कोणताच मनसुभा नव्हता पण ईश्वर योजना प्रसिद्धी पहा स्वामीजींना मी रिसिव्ह करायला पाण्याला मंदिराच्या हातासाठी गेलो आणि त्यावेळेला स्वामीजी म्हणाले की डॉक्टर मंदिराचं दार उघडलं आणि तुमची सहजच आठवण झाली आणि तितक्या तुमचा ऐसा नमस्काराचा हीच ईश्वरी संकेत समजून केवळ मी तुमच्याकडे स्वामीजी अशा रीतीने कुठल्याही स्त्री त्यांनी केल्याशिवाय फक्त ईश्वरी आत्मनुसार बोललेलं आहे. त्या कार्यक्रमात स्वामीजींनी अगदी सोप्या पद्धतीने ज्ञान कसे करावे समजून सांगितले व सगळ्यांकडून करूनही घेतले. स्वामीजींनी शारीरिक आसनाबद्दलही सांगावे, मानसिक आसनाबद्दल विशेष विवरण केले. हे यासाठी सांगितलं कारण की मुंबईचं साधन त्यांच्याकडे आकृष्ट कसा झाला हे महत्वाचं. स्वामीजींचे विचार याप्रमाणे त्या दिवशी होते, आसन विचार जर शरीराच्या अंगाने आहे तशी मानसिक बैठक ही महत्वाची आहे. मनाला बजावून एका जागी स्थिर अविचल बसण्याची मनाला तसेच बजावण्याची सवय लावून घेतली तर दीर्घकाळ एका पद्धतीने बसायचे यात अवघड काही नाही. ध्यानाला बसताना आसन स्थिर तो टिकाऊ असावे तसेच मानसिक विचार देखील आसन स्थिर आणि निश्चयात्मक असावे. आजूबाजूला उठणारे आवाज फोन वाजला अथवा कोरडा अर्ड झाली तरी मनाला तिकडे जाऊ न देता स्थिर ठेवून बाहेरच्या आवाजाचा आणि माझा काहीच संबंध नाही असा मनाचा पक्का निश्चय ठेवता येणे म्हणजे मनाच्या अंगाने स्थिर आणि टिकाऊ वाचा ध्यानकाली क्षण क्षण निसरंग स्थितीत प्राप्त होऊन लागली की ध्यानाची गोडी लागते. तसेच सद्गुरूंना ध्यान आवडते म्हणून आपण ध्यान करतो आहोत. आता सद्गुरू प्रेमाने ध्यानाला बसल्यावर आणि शरीर आणि मनाचे उत्तम सहकार्य लावून ध्यानाची दीर्घ बैठक स्वीकारते. इतक्या सोप्या भाषेतल्या स्वामीजींनी ध्यानाचं विवरण केल्यावर तिथली सर्वसाधक मंडळी अगदी मंत्रमुग्ध झाली. स्वामीजींच्या मुंबई भेटीत मी एकट्याने त्यांचा सहवास न अनुभवता त्याची जवळपास अनेक नातेकांना बोलण्याची बुद्धी इतरांनी मला दिली व माझ्याकडील अनेकांनी दुर्लभ असा हा सद्गुरू सहवास अनुभवला. यामुळे पूज्य स्वामीजींचे माझ्यावरचे प्रेम दुनावले असे स्वामीजी मुंबईच्या सिंचन साधक फार आवडला होता. त्यानंतर भूगाव शिबिरे अनेक जणांनी अटेंड केली व अनेक जणांनी अनुग्रह देखील घेतले. मुंबईला अनुग्रह काही साधक मंडळी घेऊन आल्यानंतर त्यांनी महिला वर्गाने एकत्रच येऊन एक अभ्यास वर्ग सुरू केला. तर शनिवारी दुपारी 3 ते 5 या वेळात सत्संगाचा आनंद घेत असतात. प्रामुख्याने प्रार्थना स्वामीजींची गुरुवारच्या सत्संगाची प्रश्न उत्तराची टीव्ही श्रवण ध्यान अभंग धूल सद्ग्रंथाचे वाचन व अभ्यास अभंगाच्या वाटा गीता ज्ञानेश्वरी नाम आणि प्रार्थना यात उपस्थित सर्व साधकांनी आपले चिंतन व्यक्त करायचे असते. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला एक एक चॅप्टर दर शनिवारी येत असतो. स्वामीजी मला म्हणाले की खूप महत्वाचे होते दिसताना डॉक्टर आपल्याला संख्यात्मक कार्य करायचं नाही, आपल्याला गुणात्मक कार्य करायचं आहे. तसेच परमार्थात कोणतीही स्पर्धा करायची नाही, आपल्याला कोणतीही महत्वाकांक्षा नाही. आपले संबंध सहजरित्या दूर होऊ देत आपल्याला कोणतीही घाई नाही. विशेष करून मला भावलेले वाक्य समजून आपल्याला कुठलीही घाई नाही. तसेच 2016 आणि 2017 देखील स्वामीजींच्या आगमनाने मोठ्या स्तरावरती ध्यान साधना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. एक शेवटची आठवण सांगून एका मिनिटात सगळी मदत संपव. मार्च 2016 दरम्यान स्वामीजी इथे मंडळाचा मोठा कार्यक्रम होता, त्याला मी उपस्थित होणार होतो. पण अचानकपणे 2 मार्चला मला किडनी स्टोन अटॅक आला. इतकी वेदना भयानक तुम्हाला त्यांना अनुभवलेला असेल टॉपिंग पेन काय असते आणि मी अत्यंत झोपून होतो. स्वामीजी नंतर कळलं की मी येऊ शकत नाहीये. स्वामीजी रोज मला फोन करत होते आणि तब्येती चौकशी करत होते. अचानक मला नवीनजींचा फोन आला आणि त्या कार्यक्रमाला मी येऊ शकतो याची मला संतत होती आणि दर्शन देखील झालं नव्हतं. नवीन दादा म्हणाले त्यात थोडे रोड चुकले होते माझ्या कानावरती विश्वास होता की स्वामीजी व पूजनीय मधुराताई यांना घेऊन कवींची चित्रताई वंदनाते अशी दिगे तर माझ्या घरी अगदी जवळ येऊन त्याची असते. मला काय करावं दिसेल की भानावर यायचे आज स्वामीजी माझ्या घरी त्यांना बघून जो आनंद झाला त्याच्या मी शब्दात वर्णन करू शकत. मला म्हणाले की मी पेशंटला बघायला आलेलो आहे आणि खरं खरंच एका तासातच माझी भेट घेऊन ते सर्व जसे आले तसे मुलाकडे जगण्यासाठी आपल्या भक्तासाठी गुरु माऊली किती कष्ट घेते जिथे त्याची कल्पना करणे अशक्य आहे. माझ्याविषयी वाटणाऱ्या कळवळ्यापोटी पुणे मुंबई हे अंतर देखील त्यांच्याकडे लग्न होते. माझी जनार्दनी माऊली प्रेम पाना पाना येईल तीच नित्य मन सांभाळे रात्रंदिवस सेवा करेल. तू माऊली मुली मायाळ चंद्रामुळे शिकळ पाण्याहून पात्र सदळ प्रमाण पुढे भाऊ गेले तर जीवनाचे सर्व लक्ष आपलं लक्षण होईल. पण स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे या जगात देण्यासाठी प्रेमाहून अधिक गोष्ट कुठलीच नाही. प्रेम देणे हे सर्वती देण्यापेक्षा कमी नसते. प्रेम दिल्यावर देण्यासारखे काही उरत नाही आणि देणारही आपल्या हृदयात वास करून पाहतो. स्वामीजींना आम्हाला जे काही कारणावरती धन दिले ते प्रेमात येतच दिलं. स्वामीजी आणि परस्परचे मातेश्री मधुराई यांना उदंड आयुष्य लाभ अशी सर्व संकल्पना.
स्वामीजी एखाद्या परगाचा किंवा परदेशातल्या शिक्षाला सहजपणे म्हणतात तू काळजी करू नको मी तुझ्याबरोबर तिथेच आहे. तेव्हा त्यांचे ते केवळ बरोबर ते शब्द नसतात तर त्या शिष्यासाठी सद्गुरूंच्या अस्तित्वातील ती खरोखरच एक अनुभूती असते. एकेची थळी बैठला कधी सर्वत्र तो शिकेला हे असं विश्व गाहला अंगे शिकव. स्वामीजीपासून आईलाजांनी दूर राहाव्या लागणाऱ्या शिष्यांना त्यांची ही साथ समजत देवाच्या पाठीवर कुठेही जाणवत होते. त्यांच्या प्रेमाची स्पंदनं दूर दूर पर्यंत पसरत राहतात. खरोखर संत सद्गुरूंच्या प्रेमाची किमया कधी आवडत असते. त्यांचं मन शिक्षणाची जवळ एकरूप झालेलं असतं त्यामुळेच ती किमया घडत असावी. ज्ञानेश्वर माऊली देखील त्यांच्या एका अभंगात या किमयेचं वर्णन करतात. माऊलींचा तो गोड अभंग आता सादर करणार आहे तसं कायदी शेती करी
Thank you. अतिशय तत्परतेने लगेच आहे तिथे उभं राहून संपूर्ण वाचून पाहिले
पासून नंतर सांगतो उद्या राहून शिक्षा म्हणावे बँकेतून सरळ आलोय घरी जायचं वगैरे काही नाही. कार्यकर्ता कशी हवी कशी असते अंगीभूत गुण आहे त्यांच्याकडे म्हणून लावून ते म्हणून पाठ त्यांनी वाचताना काही ठिकाणी त्यांचे भाऊक कानावले पाहिलेले सद्गुरूंचं गुणवर्णन वाचताना जणू जगाचा विसर पडला होता त्यांना काय लिहिलं आहे सगळं त्यांच्या या प्रशंसेच्या पावतीनं पहिल्यांदाच मोठ्या कार्यक्रमात बोलण्याचं मोठं बळ मिळालं मला. लिखाणात छोट्या छोट्या दुरुस्त्यांनी शिकवल्या त्यामुळे त्या मनोगताचा भाग अधिकच सखोल अधिक व्यापक आणि वेगळा झाला. त्यांच्या वक्तव्याचा हळवापणा उजळणारा अजून एक रामनवमीचा प्रसंग असा माझ्या अंतःकरणात खूप खोलवर ठसलेला आहे. रामनवमीच्या दिवशी पोटी वाचताना मोठ्या स्वामीजींना सांगणे हा एक फार मोठा सोहळा पडतो. तोच दुर्मिळ भावाविष्कार मला त्या दिवशी माझ्या पलीकडे डाव्या बाजूला असलेल्या बद्रीनाथांच्या ठिकाणी पाहायला मिळाला. पापडीही न बोलवता एकटक स्वामीजींवर खेळलेली नजर आणि नेत्रातील अश्रूंची कमी शांत झाड लागली. एक शरणागत भक्त एकाच वेळी भगवत प्रेमात आणि गुरुप्रेमात कसा विरघळून जातो ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले. भक्त आणि भगवंताचं असं समजलं पाहणं हे खरोखर अद्भुत होत. माझा इथल्या परमार्थाचा प्रवास लगतपणे दोन्ही सद्गुरू बरोबर एकंदर सुरू झाला असं मागोवर पाहता असा मला जाणवतो. मकरांत एक व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल बोलायला मला नक्की सांगेल. एक सरळ साधा निर्मळ हृदयाचा भाऊ युवक जीवनाला एक सुंदर शुक्र असलेला त्याच्या आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर एका पथदर्शक महापुरुषाच्या सहवासात येतो आणि आपल्या सर्वस्वाचं समर्पण करून लोह परिसराची लागला या न्यायानं प्राप्त आयुष्याचं सोनं करून घेतो. ही उत्क्रांती हे उन्नयन याच जन्मात कसं होऊ शकतं याचा आदर्श वर्तिकात साधक विश्वासामुळे ठरत एक दिवस याची साधक विश्वासा उत्तम आदास्पद होऊन जातो. नराचा नारायण होण्याची प्रक्रिया इथे घडली हे पाहायला न्यायामध्ये खरंच कर्मभाग्य आहे. 1990 साली माझं लग्न मोठ्या स्वामीजींनी इथे केंद्राचा नियमित येणाऱ्या श्री रामनुमार यांच्याशी ठरवले. लग्नानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या यजमानांना केंद्रामध्ये खूप जीवाभावाचे असे स्वागत मित्र आहेत आणि या सर्वांचं एकमेकांचं विलक्ष असं प्रेम आहे आणि त्या गुरुबंधूंमध्येही त्यांची सगळ्यात प्रेमयुक्त श्रद्धा विश्वास असलं कोणावर असेल तर स्वामी मित्रांना सांगेल. त्यामुळे आमचं कुटुंब त्यांच्या कुटुंबाशी आणि सगळ्याच गुरुबंधूंच्या कुटुंबाशी सहज त्याच प्रकारे जोडलं गेले. काळ आनंदे सरे असं फार अधिक वातावरण होतं तिकडे जाऊन शांडू साधी मोठ्या स्वामीजींनी तिथे ठेवल्यावर लोकांनी संप्रदायाच्या कार्याला वर्षभराने सुरुवात केली. अर्थात त्याही स्वामीजींच्या कार्याची सारी जबाबदारी त्यांच्यावर घेऊन घेतलेलीच होती. एक प्रकारे स्थित्यंतराचा हा कालावधी होता. अशा वेळेस काही साधकांचा बुद्धिभेद हा आदळ असतो. वेगवेगळ्या मतामतांचा गंडोळा हा सुद्धा अशा वेळेस निर्माण होऊ शकतो. परंतु मकरंदांना विरोधास्तपणे प्राप्त परिस्थितीला सामोरे गेले. त्यासाठी त्यांची अमाप शक्ती खर्च पडली अनेक खस्ता खाव्या लागल्या. एक एक साधक त्यांनी जिव्हाळ्याने जीवाभावाने जपला सांभाळा त्या भाग्यवान साधकांपेक्षा रांगणी येत आहे. सुरुवातीपासूनच आमच्या कुटुंबाची अशी निश्चितीच एक प्रकारे झाली होती की मोठ्या स्वामीजींनी कसं सांगितलेलं आहे तसंच काम इथे चालू आहे आणि त्या कार्यात आपण कर्मधर्माने सहभागी व्हायचे आहे. बुद्धिमेनाचे प्रसंग जरी आले तरी स्वामीजींच्या कृपेने आम्हा उभय त्यांची अशी श्रद्धा झालेली होती की स्वामीजींचीच पावलं इथं आहे तीच ती पावलं आहे. त्यामुळे सर्वत्रचे आमचे सारे भाव आणि निष्ठा स्वामी मद्रेंद्रनाथांच्या चरणांवर फुलावल्या. कुठं काही हल्ले नाही बदलले नाही. तेही आदरणीय गुरुबंधी निवडून असलेल्या मद्रेंद्रनाथांबद्दल आमचा सर्वच गुरुभाव निर्माण झाला. स्वामी माधवनाथांच्या कार्याविषयीच्या ज्या कल्पना होत्या स्वामी माधवनाथांची निरूपणाची जी धाकडी होती स्वामी माधवनाथांची साधनेवरची जी निष्ठा होती आणि स्वामी माधवनाथांना अपेक्षित असलेली आणि त्यांनी राखलेली संप्रदायाची शुद्धता या सर्व गोष्टी तंतोतंत स्वामी मकरंदनाथांमध्ये प्रगटलेल्या आम्हाला दिसत होत्या. त्यामुळे त्यांच्यावरचा आमचा भाव हा अधिकच दृढ होत गेला आणि तिचं रूपांतर पुढं हे आमच्या घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती आमच्या सुखदुःखांशी सहज नैसर्गिकरित्या एकरूप होणार आहे असं फार खोल नातं त्यांच्याशी निर्माण झालं. 2010 साली माझ्या यजमानांनी जेव्हा अकाली देह ठेवला त्यावेळेला मकरंदनाथ अंशाभोवती ज्या प्रकारे एक भक्कम कोट करून उभे राहिले त्याचे वर्णन शब्दात नाही करू शकत. स्वतःच्या आसनाला मला सत्य सुंदरतेचे शरणागतीचे स्मरण करून देणाऱ्या एका स्वामी भक्ताच्या प्रवासाला मी घेतलेले होते. स्वामी मकरंदनाथ अशा माझ्या कित्येक गुरुगुरुजी बनवली आणि त्यांच्या कुटुंबियांनी खूप सांभाळलं. काही दिवसातच स्वामीजी मला म्हणाले की याच्यातून बाहेर तर आता आम्ही आमच्यामध्ये पंढरपूर घ्यायचं छोट्याशा आनंद यात्रेला त्यांच्या सर्व कुटुंबाबरोबर आणि काही वेगळ्या साधकांबरोबर स्वामीजी आम्हाला घरी गेले. पंढरपूरला एक असा फार मोठा दिलासा मिळाला की आपल्या जीवनात आता जे कोपी निर्माण झाली ती जरूर नाही उरला परंतु एक भक्त आधार आपल्या पाठी उभा आपण ऐकते ना तशाची कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता कुठल्याही अति प्रति न ठेवता अनिर्देशनाने स्वामी मकरंदनाथ आपल्या मागे आहे. म्हणून स्वामी माधवनाथच त्यांच्या रूपाने उभे राहिले आहेत हे सुद्धा आम्हाला स्पष्टपणे जाणवत होते. त्यावेळी आर्थिक व्यवहारातून स्वामीजींनी स्वतः लक्ष घातले. माझ्या नातेवाईकांबरोबर संवाद साधून सगळ्या गोष्टींची निर्माण चौकशी व्यवस्थित करायची हे सगळे स्वामीजींच्या देखरेखीखाली त्यावेळेला झालं. स्वामी कधी आम्ही कसं कसं हात येऊन सावरले आहे आणि सावरत आहे याची गणती नाही येऊ शकत. तो आपल्या बरोबर आहे हे वास्तव मनाला निश्चय काढून निर्णय करत नाही. चार पाच वर्षांपूर्वी पावस आनंदाकडे येऊन स्वामीजी बरोबर परत येताना नेमका त्या दिवशी माझा परमेश्वरला वाढ येत होता. पावस कृष्णगिरी रस्त्यावर मध्येच एका ठिकाणी थांबून मी त्या कारणाने थांबलो होतो तर माझ्या भावीमध्ये होतं आणि स्वामीचं सकाळी माझा वाटेत साजरा केला. ते सकाळ मी स्वामीजी स्वतः उभिरायले आणि तिथे ते स्थापला. खूप आनंद आहे सकाळी काळावरती मला अक्षरशः प्रेमात सिंग उभी लागलं. पन्नास वर्ष आयुष्याचा महत्वाचा टप्पा जीवनाचं साधन करीत असतो तसं कुणीतरी प्रेमपणाने याची दखल घ्यावी हा फार भावपूर्ण प्रसंग आहे. आमच्यासाठी एवढ्यावर कायमचा तोडला गेलेला समजून उपयुक्त सांभाळत नाही तर जीवन समृद्ध करेल इतकं प्राप्त परिस्थितीतून सावरलं असं नाही तर त्याच्यावर पवित्रण येईल. अगदी जीवनाची उंची जीवनाचा दर्जा उत्सवासाठी त्यांनी हाताला धरून उभं केले पण जिद्दीनं उभं राहू शकत उन्नयनाचा मार्ग सुद्धा दाखवला. प्रपंचातील कर्तव्य भावना साधना सेवा यांची योग्य सांगड घालत शांती समाधानाच्या पावलं केवळ त्यांच्या कृतज्ञ करत आहे. गेल्या काही वर्षात ग्रंथ प्रकाशन समितीमध्ये स्वामीजींनी माझा अंतर्भाव केला आणि माझ्यावर ग्रंथ निर्मितीतील वेगवेगळ्या विभागात बसवणी फार विश्वासाने सोपवल्या. त्यामुळे मला सोयीची संधी तर मिळाली त्याचबरोबर दोन्ही शेतकऱ्यांच्या वांगण्यातही खूप अंतरंग पद्धतीने अभ्यास करता आला. जितेजीतीच्या निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आणि हे प्रेमी स्वरूप जुळवलं या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीच्या कच्च्या आराखड्यापासून ते ग्रंथाच्या सांगितेपर्यंत स्वामीजींच्या परमभाग्याने करून संवाद लागला. स्वामीजी त्यावेळेला हिमालयाच्या सारखे झाले. अनेक अदृश्य पैलूंचे दर्शन चालू झाले. कार्याच्या सुचित्रतेबद्दल आणि शुद्धीबद्दल काम असणाऱ्या स्वामीजींना सद्गुरु स्मरणात सुस्तेदा व्याकुळ घेताना पाहिलं. एखाद्या मुद्द्यावरचा त्यांचा दृष्टिकोन स्थगित करून गेला. मोठ्या स्वामीजींचा चरित्र ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर त्यामध्ये लेखनात ग्रंथग्रंथात सुद्धा होता. त्यामधून कांचन गुंडामी आणि प्रगती आमच्या पाचव्यांच्या हाती तो ग्रंथ मुद्रणाखाली पावसा समाधीवर अर्पण केला. या ग्रंथाचं आपापल्या भागाचं लेखन करताना काय म्हणायला मनात आल्या ते मनोगत रूपानं स्वामीजींनी आमच्याकडून लिहून घेतलं. यामध्ये भाव जपणता आहे तर कौतुकावरही आहे. शेवटच्या टोकापर्यंत एकदा करत असते आपण सगळे मिळून करत आहोत असा व्ही अप्रोच आहे त्यांचा. सगळ्यांना कार्याच्या या गरजेत सुदीर्घ सामावून प्रत्येकाला सेवेची संधी समान करणं मिळणं कोणत्याही मध्यस्थीशिवाय त्यांच्याशी थेट संवाद करता येतो ही त्यांनी अंगीकारलेल्या कार्याची सगळ्यात वैशिष्ट्य मला जाणवतात. त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवणार आहे. पूजनीय स्वामीजी आणि माधुश्री गोदराबाई सद्गुरु कार्यासाठी आपल्या अवघ्या वैयक्तिक आयुष्याचे निंबल होत आपल्या चंदरी देह अहरीश बिंबल आहे आणि आपला भाव मात्र आहे असं अनेक ठिकाणी तथ्य कार्यातील मंदिर आपल्या साड्यांच्या आयुष्याचं वस्त्र एखाद्या शरीराप्रमाणे उंची व्हावं श्रीमंत व्हावं म्हणून ते स्वतः देण्यात आहे. प्रत्येक शरीराची लक्षी ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीच्या दर्जात असतात आणि अंतःकरणात विलक्षण निष्ठावे जागृत करतात. त्यांच्या पांडुरंग भक्तीच्या अभिव्यक्तीमध्ये आपल्या सर्वांच्या भावनांचं श्रद्धेचं पोषण झालेलं आहे. त्यांच्याबरोबरचा हा एक अपूर्व असा आपलाही भावनिक प्रवास आहे. ज्यात लौकिक आणि अलौकिक वेगळं करता येत नाही अशा खऱ्या अर्थाने पावलं असलेल्या त्यांच्या वेगळ्या चरित्रात या महाशिबिराच्या निमित्तानं अवगाहन करण्याचे कर्मभाग्य आपल्या सर्वांनाच लाभत आहे ही आपल्यावर ते जगनियाची अशी कृपाच आहे. भगवंताकडे आता स्वतःसाठी काही मागत नाही. या सोहळ्यासाठी दाखल झालेली स्वामी भक्तांची मांडली आहे हे देवतीर्थ दृश्य आहे. प्राचीन ऋषीमुनींच्या शब्दात ऋग्वेदात केलेल्या प्रार्थनेने त्या जगदीश्वराकडे स्वामीजींच्या अदृश्य विराम आयुष्याची प्रार्थना आपण सर्वजण करूया. शतम जी शरदोधर्मान शतम निर्मळता शतम निर्मसेवता शतम इंदो अग्रही कविता बृहस्पती सदायुषा वैशेलं पिबति. एकोणीसशे 96 सालानंतर सुमारे 7-8 वर्ष मी स्वामी मकरनाथ यांच्यापासून मी पुण्यात असून मी दूर विद्यार्थे. त्यांच्याविषयी आदर होता परंतु सद्गुरु म्हणून संपूर्ण स्वीकार होत नव्हता. स्वामी मानवतांच्या जागी त्यांना पूर्ण श्रद्धेने पाहू शकत नव्हते. परंतु स्वामींच्या कुटुंबाने 2004 पासून त्यांच्याकडून नियमित श्रवण करायला लागलं आणि त्यातूनच त्यांच्याविषयीचा गुरुभाव दृढ व्हायला लागला. एकाने त्यांना म्हणाले, स्वामीजी आपण प्रत्यक्ष समोर असताना मी 8 वर्ष नुसती वाया घालवली. तसं माझा शब्द थांबवतच ते म्हणाले, मजूर वाया नाही केली. अगं सद्गुरूंचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयारी करून घेण्याच्या कामीची खुर्ची पडली. शिवाय अगोदर सद्गुरूंविषयीचा भाव असा एकदम निर्माण होणं शक्य नाही. ते काय इलेक्ट्रिकच्या बटणांऐवजी स्विच ऑफ आणि स्विच ऑन भाव निर्माण होऊन तो दृढ होणं ही एक दीर्घ परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या दरम्यानच्या काळात शिष्याने दुधाने आपल्या मनाला सांगावं पाहिजे. तुझ्याबाबत सांगितल्या कृपेने ही प्रक्रिया सुरू झाली हे भाग्यच आहे. माझ्यासारखे असंख्य भाग्यवान साधक आज या शत्रुवृंदामध्ये आहेत. असेच आग्री गुरुबंधू म्हणजे सर्वोत्तम मोहन नवीन सिंग आपली उमारी पत्नी सुचित्र आणि कोणत्या साधू पुरुषाकडे जाते हे बघण्यासाठी इथे स्वामी महाराजांकडे आले आणि स्वतः स्वामींकडे आकर्षित झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत स्वामीजी आणि केंद्र हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेला आहे.
हरि अनंत हरि कथा अनंत हरि की कथा सुनने में गर्भ आनंद रहता है. और तीसरा दिन है हमारे हरि स्वामी मकरनाथ जी की कथा अलग अलग आयामों से हम सुन रहे हैं और उसका आनंद ले रहे हैं. और केवल आनंद ही नहीं ले रहे हैं, हम जागरूक शिष्य हैं. एक नजर आ रहा है आप सबके लिए, यहाँ देख कर आपको लग रहा होगा, पता चला होगा कि अनेक डॉक्टर्स है यहाँ पर. मैं देख रहा था स्वामी जी चार उस बीच में बेचारे कुछ पेशेंट. तो ये रोगी जो है हम सभी रोगी है. हरी प्रेम का रूप है, हरी बंधुओं के प्रेम का रूप है. इस अभिलाषा की पूर्ति जो डॉक्टर करेगा वो डॉक्टर भी नाम है. स्वामी जी आपको स्वामी मदननाथ जी के प्रति जो भाव रहता है अनेकों ने व्यक्त किया है, अनेकों ने अनेक प्रसंगों के माध्यम से व्यक्त किया है. एक शिष्य साधक परंपरा से होकर सिद्धता को जो प्राप्त करता है उसका एक सूत्र अनेक सूत्र होंगे, हर सूत्र उसी अर्थ में समाता है. एक सूत्र है सत्य के प्रति उत्कंठा और सद्गुरु के प्रति प्रेम, ये दोनों के बीच में डायनामिक सिचुएशन है. सत्य के प्रति उत्कंठा जैसे जैसे बढ़ेगी सद्गुरु प्रेम बढ़ेगा, सद्गुरु प्रेम जैसे जैसे बढ़ेगा सत्य के प्रति उत्कंठा बढ़ेगी और वो मुकाम जरूर आएगा उसके लिए मनुष्य जन्म मिला है. तो ज्ञान अंदाज में इस प्रेम को स्वामी जी इष्ट कहते हैं. आपको स्वामी मदनमोहन जी के प्रति इष्ट करते हुए देखा है, ऐसा इष्ट करने वाले को अपने सदगुरु को प्यारा प्रीतम कहते हुए देखा है. एक सब बताता हूँ और ऐसा विषय अपने उस प्यारे प्रीतम के समक्ष क्या रखता है तो ये मेरी अर्जी है कि मैं वो हो जाऊं जो तेरी मर्जी है. अब और न मन उसके क्या क्या करता है देखिए. हम सब ने मैं पिछले 20-22-23 साल के वक्त के पाव में चला जाती थे, आपको कैसे कैसे देख रहा था. अभिनंद दादा ने अवसर दिया, मैंने क्या सोचा ऐसा ही सफर करते हैं जिसका हम सफर ये डॉक्टर देते. अब और मन भुगते आंखें रस आई प्रीतम की डॉक्टर आपके साथ आप इनको छोड़ने जाते थे और वो पुनः आपको छोड़ने आते थे. कारण बताया उन्होंने, उन्होंने आंखें रस आई थी प्रीतम के डॉक्टर से. तो आपके दोस्त बड़ी बात राजी कर दुनिया या उसको कर राजी. उन्होंने अपने जीवन के आयामों को उसे राजी करने के लिए बना डाला. लफ्जों का टुकड़ा है जिक्र प्यारे का अशकों से होता है. जब जब उन्होंने उनके विषय में कहना चाहा, जब जब किसी और ने उनके विषय में कहा तब तब जिक्र प्यारे का अशकों से होता है. आदमी दिल की तैयारी है. 30 जुलाई 1996 में जब स्वामी जी मेरा दिखने इस मोड में आ गए, स्वामी जी मैं जानता हूँ
आपने ये तैयारी की, हाजी गुरु की तैयारी है, याद प्यारे की भीतर प्रदारी है। अब तू भी मंजिल, तू भी किनारा भी, बस तू भी सहारा भी। आपके भावों को अपना भाव बनाने के प्रयत्न में हम सभी लगे सदगुरु प्रेम में समर्पित एक तेजस्वी एवं मार्गदर्शक जीवन चरित्र है अपने स्वामी रघुनाथ जी का। स्वामी जी ईश्वर आपके दरबार में आने का सफर कुछ ऐसा रहा कि बचपन में भारत भूमि में कईयों को यह अवसर मिला है कि समर वेकेशन में हम मामा के गांव जाते हैं ना, तो वहाँ जाया करते थे और वहाँ पर रामचरित मानस की कथा बताई जाती थी। कई बार तो सुनते थे और उसमें आठवीं से नौवीं के आठवीं से बारहवीं के दौरान एक ऐसा हुआ कि राम कथा सुनते सुनते ऐसा लगा कि प्रभु राम से कहीं मुलाकात हो सकती है क्या, राम जी के गुण को देखते ऐसा लगा कि ये प्राप्त किया जा सकता है क्या। और शायद मेरी माँ ने बताया कि उससे कथा बताने वाले से संवाद हुआ था तो उन्होंने कहा था कि ऐसा प्राप्त किए हुए जानकार सदगुरु का मिलना आवश्यक है। उपलब्ध परमार्थ का बाजार तो ऐसा था कि गुंजाइश कभी ठीक है ऐसा तो मिलेगा। कालांतर में इंजीनियरिंग कॉलेज में जब सीवीपी में एडमिशन लिया था उनकी तो उन्होंने बताया किसी कारणवश मायापाटन में आना हुआ। वहां आकर जब स्वामी मधुनाथ जी को देखा तो समझ में आया, विश्वास हुआ कि यहाँ पर जरूर मिलेगा। बताते हैं फिर तुम्हें एमटेक के लिए मुंबई जाना पड़ा। एमटेक करने के बाद जब वापस आया तो 16 नवंबर 1994 को इस विद्यार्थ साधक को वाइल्ड एंट्री से अनुग्रह भी मिल गया। मराठी की पकड़ आते आते 30 जुलाई 1996 का समय आ गया। स्वामी मक्खीनाथ जी को सदगुरु के रूप में स्वीकारना बड़ा हफ्ते है जा पर बड़े स्वामी मदननाथ जी ने कहा था केंद्र में आते रहना ये अच्छा। और फिर एक जिज्ञासु के जीवन में सुना हुआ पर्वकाल आरंभ हुआ किस रूप से, तो स्वामी मदननाथ जी का प्रत्यक्ष साथ और उनके प्रवचन का साथ mid-2000 की बात है। स्वामी जी से मैंने एक बार पूछा कि आपके प्रवचनों में आपकी जो विचारधारा है, आपके विषय प्रतिपादन का जो अंदाज है वो ऐसा है कि आपने बहुत पहले जो अमृत लहरी लिखा है उसमें जो विचार तरंग है, उसमें जो विचारधारा वैसे उसका ही विस्तार आगे के प्रवचनों में और ग्रंथों में दिखाई देता है। स्वामी जी ने जो कहा कि आया है नवीन ये उनका विशेष अंदाज है। और फिर उन्होंने बताया कि लिखा तो 90 के आसपास था परंतु 80 के आसपास ही मेरी विचारधारा की बैठक पक्की हो चुकी थी। दो हजार 10 का वर्ष कहा होगा स्वामी जी के साथ रमेश्वरम में जब रहने आए तो स्वामी जी के साथ सुबह घूमने का एक छोटा सिलसिला आरम्भ हुआ थोड़ी देर के लिए। तो कभी हम पर्वती पर जाया करते थे, कभी सारस बाग में, कभी इतने नवती गलियों में। तो ध्यान दीजिए घूमते तो हम कभी है पर जब उनके साथ घूमना होता है तो वो भी एक साधना बन जाती है। एक दिन ऐसा हुआ कि हम पर्वती की ओर चले, पर्वती के पहले सीढ़ी पर जैसे ही पहुंचे तो स्वामी जी ने कहा सर मेरे मतलब एक अभ्यास कर दो। अभ्यास हमने बताया कि एक सीढ़ी हम निर्विचार रहते हैं, दूसरी सीढ़ी से भी आत्मभान रहते हुए। दूसरे दिन अब ऐसा हुआ कि बारिश के कारण हमने नगर की गलियों में घूम रहे थे तो गलियों में घूमना बेट से निकले और टर्न लिया कि मैंने कहा नहीं सर अपन ऐसे कर लिया कि वो जो अगला मोड़ है ना वो कभी कभी बीच बीच में एक विशेष हिंदी मोड़ में भी आ जाते हैं, वो जो अगला मोड़ है ना वहां पर भी मेरे विचार चलते हुए साधना। और एक बार हम सड़क बाग में गए थे तो वहां मैंने उनसे पूछा कि सारी अनुकूलता रहते हुए जीवन में पूरी अनुकूलता सत्य भी उपलब्ध है, सारी अनुकूलता रहते हुए भी बोध क्यों नहीं होता या बोध होने में देरी क्यों होती है। तो उन्होंने शहर बाग में घूमते हुए उनके कारणों को सब डिटेल में एक्सप्लेन किया। यही बात नहीं, हमने अनेक प्रवचन में सुना है कि हमारा एकमात्र देव न होना ही कारण है, अन्यत्र जो अन्य भेद है उसमें रमना कारण है। उसके अनेक उदाहरण बताते हुए वो समझा रहे थे। और फिर वो मॉर्निंग वॉक समाप्त होने के बाद जैसे ही हम गणेश्वरम के पास पहुंचे कि अचानक वो चलते चलते रुके और एक छोटा टर्न लिया। फिर समझे ने कहा कि नहीं पता तुम्हें पड़ेगा ना कि कहा हो क्या नहीं सी छू नजर थी हमें अपन कुठे कुठे सावर रहे बताओगे। और फिर फिर चल सीधा होकर चलते 99 2000 का हमने कहा। एक बार किसी कारण से स्वामी जी के घर में एक 4-5 घंटे बिताने का अवसर मिला आपके साथ। तब 99 2000 मतलब एक ऐसा काल था जब एक ट्रांजिशन का दौर चल रहा था मंडल का। हम सब अब काफी कुछ जानते हैं और अपने स्वभाव के अनुसार मैंने उनसे पूछा कि स्वामी जी एक पूछना चाहता हूँ कि कुछ श्रद्धा खान व्यक्ति रहते हैं तो विकल्प के कारण स्वामी जी के इस दरबार को छोड़ गए, पर उन श्रद्धा स्थान व्यक्तियों के प्रति श्रद्धा रखने वाले एक समुदाय ऐसा है उन बेचारे तो ये दालन छोड़ गए तो उनका तो नुकसान हो गया, तो उनके लिए क्या होना चाहिए, उनके प्रति क्या उनका उपाय क्या है। तो स्वामी जी ने थोड़ी देर रुके और फिर मुझे देखते हुए कहा ये उनकी किस्मत। आगे मैंने उसी ब्रेक में उन्हें बताया कि स्वामी जी एमटेक के दौरान मैंने ऐसा निश्चय किया था आपसे बात की थी कि पब्लिक सेक्टर गवर्नमेंट सेक्टर जॉब को छोड़कर एक सिविल सर्विसेज का मिशन भी था उसे भी छोड़कर मैंने एक स्वामी जी के दरबार में आने का निश्चय किया था। गोल कैसा है जानता नहीं था पर निश्चय किया था कि यही गोल है। ऐसा मैं बता ही रहा था कि स्वामी जी ने कहा अरे नवीन जानते समय उन्होंने कहा अरे नवीन जन्म कभी यदि केला है एक जन्म परमात्मा का ही हो गया आगे से जगह होगा। 2001 का दौर था, मेरे पिताजी को पूरा राइट साइड पर लगभग हो गया। स्वामी जी ने मुझे बताया कि उनके निग्रह और विकास की व्यवस्था करना और दूसरी बात बताई कि हर रोज अनुरोधन देना कि मृत्यु कभी भी आ सकती है और 28 वर्ष बाद जब उनकी मृत्यु आई 2003 जनवरी में तो मेरे लिए वो नजारा पसंद रहा। और 2-3 महीने बाद जब दादा आ गए तब तो स्वामी जी ने जो बेंचमार्क स्थापित किया तो हमारे लिए अति प्रेरणादायी। 2017 हाल ही की बात है, मतलब कि आपके साथ माया अपार्टमेंट से हम सब आ रहे थे शायद शुक्रवार का दिन था तो आप बता रहे थे कि राधा के साथ कितना मजा आता है, राधा क्या क्या करती है, पीछे का वर्णन। स्वामी जी मेरे साथ बैठे थे, मैं गाड़ी चला रहा था, मिलान का सिग्नल आ ही रहा था। स्वामी जी ने कहा अगर राधा रहू ना तो मधुराचार्य ने कहा अरे पर किसी मजा रहे थे तो थोड़ा पॉज लिया, थोड़ा मेरी और मुस्कुराते हुए कहा मुस्कुराहट में एक देखा भी उन्होंने कहा आनंद है तो दोनों मतो। तो 2007 का समय था, व्यवसाय शुरू करके 7-8 वर्ष हुए थे तब मैंने स्वामी जी से कहा कि व्यावहारिक कर्म का विस्तार स्वामी जी कितना किया जाए। तब आपने कहा कि साधना के लिए समय एवं अनुसंधान के लिए अभ्यासात्मक मनोवृत्ति को बाधक नजारा न हो इतना व्यवसाय कितना होता है। 2003 में पंढरपुर से वापस आ रहे थे, पंढरपुर की आनंद यात्रा समाप्त करके तब स्वामी जी ने ऐसे सहज विचार करने ये एनवायरमेंट पीरियड कैसे शुरू किया। मैंने भी जोश में सुना मुझे डॉक्टर बनना था मुझे डॉक्टर बनना था, मैंने क्या क्या मैथ छोड़ दिया वगैरह वगैरह। अचानक स्वामी जी ने कहा और इसी बीच मैंने उनसे पूछा कि आपने ग्रेजुएशन के वक्त क्या सोचा था, तो उन्होंने कहा की स्वामीजी भेटल्यानंतर मी इतर कुठल्याही धोळे ठेवला नाही. खरं सांगू नाही, सद्गुरू भेटल्यानंतर जितक्या लवकर आपण आपला एकमेव हृदय आत्मदर्शन ठेवू उतना अच्छा. सर्कस से निशाने की ओर जैसा फिरा जाता है ना, सारे जीवन की ऊर्जा आता तो एक के लिए ऐसा सब लगा. और फिर स्वामी जी ने कहा असर असेल सर भगवान जब भेजला नहीं ऐसा हो सकता ना, यू आर लूजिंग दिस कॉन्फिडेंस एंड असेंस. अब तो मुझे स्वामी माधवनाथ जी के स्टैंप पेपर वाली बात याद आई कि ऐसा जो करे स्टैंप पेपर वाली हूँ ज्यादा तैयार मैं जन्मा. ईश्वर प्राप्ति म्हणजे विवेक सदाचार होऊन राहते. असं स्वामी जी का एकदम मराठी की काही पकडले राहता ना तर की एक वाक्य बरा अपील कर गया पता चला येतं मुख्य वाक्य. और उत्तर स्वामी माधवनाथ जी ने कहा था 40 वर्ष मी काय केलं असेल तर माझा विवेक सांभाळला. और स्वामी माधवनाथ जी अपने जीवन के हर मोड़ पे एजुकेशन का मोड़ हो, जॉब का मोड़ हो, विवाह का मोड़ हो, बीमारी का मोड़ हो, हर मोड़ पे उन्होंने यही विवेक संभाला है, उसी का दिशा दर्शन दिया है. एक आपको प्रश्न बताता हूँ कि दीनानाथ हॉस्पिटल में स्वामी जी को एक बार एडमिट थे. बहुत बीमार थे, इतना वीकनेस था कि बिस्तर से लेते तो पैर भी उठाना उठाकर सीधा रखना पड़ता था. और एक रात मैं और रघु उनके साथ रुके थे और मिलन दादा से फोन पर उनकी बात कर रही थी कि वॉइस टेस्ट की आवश्यकता है पाली नगर में कैसा किया जाए. तो सारा आपके साथ रिटायर हो जाने के बाद जब फोन रखा तब उन्होंने कहा किसी वाणी स्वामी जी का सेवे का दिख कर आए त्यांची कीर्ती त्यांचा कार्याचा प्रसार सर्वदूर व्हावा हीच माझी इच्छा. स्वामी जी आपको मैंने कभी कभी स्वामी माधवनाथ जी की याद में अति भाव विभोर होते हुए देखा है और आपकी आंखों में वो छटा भी देखी है कि कहीं अचानक हो सकता है शायद भगवता को देखने के लिए कहीं से वो आ जाए, कहीं से उनका कदम दर्शन हो जाए. आहट है श्रावण की कोई तो खबर दे मेरे गुरु के पवन समझे आपके चरण में प्रार्थना है. संसद की ओर से प्रार्थना मेरे अकेले के लिए कि तुझमें ही ये ध्यान टिका हो, तुझमें ही मन लगा रहे सदे सदे श्वास है जब तक नाता इससे जुड़ा रहे. आपके पश्चिमों पर चलने के संकल्प की पुष्ट को आपके ही चरणों में अर्पण करते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ.
आप सुनिए भावपूर्ण अतिथि मनोव्रत आणि सायरे मी म्हटलेला आर्थमधूर अभंग या सर्वांमुळे आपलं अंतःकरण अगदी सरळ होऊन गेलंय. स्वतःची आहे बरं पूर्ण करायला आपल्या मनाचं काठिण्य दूर झालं आहे. सद्गुरूंचं आशीर्वचन आता त्यामध्ये अधिक सखोलपणे रुजणार आहे. एका अनुषंगिक साधनेच्या द्वारा स्वामी मतप्रदनास आज आपल्याला आशीर्वाद देणार आहे. अनुषंगिक साधना हा स्वामी मतप्रदनास त्यांच्या स्वतंत्र प्रतिभाशक्तीने पाहिलेला एक आविष्कार आहे. त्यांच्या शिष्यवर्गाला समागमाचं अनुभव दान देणारं एक प्रभावी माध्यम आहे. स्वामीजींच्या कार्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या साधनेवर असलेला भर. कोणताही कार्यक्रम असला तरी त्यामध्ये ते साधनेचं महत्व प्रतिपादन करतात. एवढंच नाही तर युक्ती प्रयुक्तीही आपल्या सर्वांकडून ती साधना करून देतात. अशा मोठ्या उत्साहामध्ये सेवा करताना भयानक होऊ पाहणारे मन त्यांच्या या कृपा आशीर्वादामुळे सहज संतोष होऊन जातो. ज्या सुखामध्ये ते स्वतः इतके निवडून असतात त्या सुखामध्ये आपल्या तिथे प्रत्येकाला सामान्य देण्यासाठी स्वामीजी अभ्यर्थ दिले असतात. आपल्या सर्वांकडून त्यांनी आता ही साधना करून घ्यावी अशी त्यांच्या त्यांनी ही प्रार्थना करते.
हरी हरी
अनुसंगिक साधना म्हणून आपण ध्यानाची ध्यानाची आपली सकाळी एक बैठक झालेली आहे. 2011 साली पंढरपूरला आपली जी आनंद यात्रा झाली त्या आनंद यात्रेच्या निमित्ताने मी काही साधना अनुषंगिक साधना काव्यबद्ध करून तिथं त्या झाल्या अशी इच्छा आपल्या येणाऱ्या काही साधकांनी व्यक्त केली आणि मी त्याकरता एक दोन काव्य घेतली. त्याच्यातलं एक काव्य अनुषंगिक साधना करता म्हणून तेव्हा आपण केलेली साधना आज परत करणार आहोत. मी काव्य वाचून दाखवतो. संसार नश्वर मानवनी बैसावे भावे ध्यावे मनी गुरु रूप. आपल्याला काय करायचं आहे ते समजून घ्या. आपल्याला एक 2-3 मिनिट वेळेमध्ये संसार कसा नश्वर आहे म्हणजे आपला देह कसा जाणार आहे आपले देह संबंधित कसे नश्वर आहे 69-70-80 वर्षात संपणार हे जीवन आहे या संसाराची नश्वरता त्याच चिंतन आपल्याला करायचं आहे आणि संसार नश्वर असं चिंतन केल्यानंतर त्याच्यातून पारून नेणारे म्हणजे नश्वरतेमध्ये तू अविनाशी आहेस असं सांगणारे जे सत्यू भावे ध्यावे मनी गुरु रूप त्या सद्गुरूंना अत्यंत भावन आपण मनामध्ये आठवायचं आहे. गुरु वाक्य उच्चारण करावी अंतरी भाव दृढ धरी तो मी पैसा. सुरुवातीला संसार नश्वर आहे आता आपल्या सुवतीप्रमाणे आपण विचार पूर्ण विचार 100% संसारावर विश्वास कर देता 2-3 मिनिट अशी केल्यानंतर आपण आपल्या सद्गुरूंची भेट आठवायची. कोणी प्रथम भेट आठवेल कोणी अनुग्रहाच्या वेळेस अशा प्रकारे उपदेश ऐक शिष्या येथे वर्म स्वये तुमचे आहे की क्रम सोहम आत्मा स्वानंद धन अजन मातो तुमची जाण हा सद्गुरूंचा मुख्य उपदेश. ओम तत्व सोहम सहा श्री तत्व सोहम सहा सद्गुरूंचा मुख्य उपदेश. या गुरुवाक्याची पूर्ती घुसळण आपल्या अंतर्यामी आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी आपण 1-4 मिनिट सद्गुरू आपल्याला सांगतायत की ते परमात्म तत्व तू आहेस आपण श्रद्धापूर्वक ते वचन ग्रहण करतो आहोत त्यांना प्रतिसाद देतो आहोत की तो परमात्मा मी आहे मी तो परमात्मा आहे आणि परमात्मा भाव दृढ होतो आहे भाव दृढ झाली तो मी ऐसा सोहम सोहम ऐसा श्वासोश्वासी जप होता आपे आप चित्र शुद्धी. त्यानंतर आपण आपल्या श्वासावर सहज चालणाऱ्या श्वासावर प्रथम 1-2 मिनिट श्वास घेताना सो आणि सोडताना हम अशा प्रकारे भाव घेणार आहोत आणि नंतर आपण अनुग्रहाच्या वेळेला स्वामीजींनी आपल्याला जसं सांगितलं
तसं नाभी स्थानापासून श्वास खेचून घेऊन तो या चिदाकाशापर्यंत आणणार आहोत, तो असा शब्द मनातल्या मनात उच्चार आणि चिदाकाशात परमात्म्याशी एकरूपता साधून थांबणार आहोत क्षण दोन क्षण चार क्षण आणि हम असं म्हणत श्वास रोखणार आहोत. अशा प्रकारचे चार पाच सहा श्वास आपण घेणार आहोत आणि मग नंतर सोहम सोहम ऐसा श्वासोच्छ्वासी जप होता आपे आपण चित्त शुद्धी या शुद्ध चित्ताकडे आपण दृष्टित्वाने आपलं चित्त किंवा मन आज्ञाचक्रापाशी आहे आणि आपण आज्ञाचक्राच्या माग जाणीव रूपाने आहोत. तो परमात्मा मी आहे अशा बोधात असणारे आपण अन्य अवांतर कुठणाऱ्या कोणत्याही विचाराकडे कल्पनेकडे विचाराकडे कामनेकडे साक्षीत्वानी पाहणार आहोत, म्हणजे त्याच्यावर चिंतन करणार नाही. कोणताही विचार आपण साक्षीत्वानी द्रष्टृत्व राखून सोडून देणार आहोत. चित्ताची द्रष्टृत्व पाहे चिदाकाशी, चित्ताकडे चिदाकाशामध्ये द्रष्टृत्वानी पाहून आपण चित्त रहित होण्याचा अभ्यास करणार आहोत. ते क्षण क्षण लय पावतं, त्याने ते लयाती पावत असे हळूहळू चित्ताचं लय होतो, क्षण क्षण चित्ताचं लय होत जातो आणि दोन विचारांच्या मध्ये एक निर्विचार अशी स्थिती आपल्याला अनुभवाला येते. तो चित्ताचं लय आपल्या अनुभवाचं व्हायला सुरुवात होते. मनोलय होता शून्यत्वाची स्थिती असं होता होता दीर्घकाळ एक वृत्ती निमाली आणि दुसरी वृत्ती अजून उठलीच नाही. अशा प्रकारे चित्ताचा बराच काळ लय व्हायला सुरुवात होते. त्याला मनोलय असं म्हणतात, म्हणजे मनच नाहीच होत, पाहणारा द्रष्टा सोहम भावानी युक्त असं पाहतो आहे पण समोर विचारच नाही, मनच नाही. मनोलय होता शून्यत्वाची स्थिती तेव्हा मनाचं शून्य झालेलं असतं. दृश्यादी त्रिपुटी लोप पावे त्यावेळेला आपण द्रष्टा दृश्य चित्त आणि दर्शन घेतो आहोत, काय विचार उठतो याचा अलिप्तपणाने ही द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटीत नाहीशी होऊन जाते. त्रिपुटीच्या लोपे निजरूप प्राप्ती ही त्रिपुटी नाहीशी झाल्याबरोबर द्रष्ट्याचं द्रष्टृत्व संपल्यावर द्रष्टृत्व ज्यांनी पकडून ठेवलेलं होतं ती जाणीव शुद्ध जाणीव केवळ शिल्लक राहते. ती शुद्ध जाणीवच सच्चिदानंद स्वरूप अशी असते. त्यालाच निजरूप असं म्हटलेलं आहे. घनानंद स्थिती अनुर्वाच्य शांती सुख लाभ पैसल्या ठाईच मकरंदाची साच गुरु कृपा अशा प्रकारचा हा सोपेखानी अभंग आहे. आपण याच्यावर साधना करणार आहोत. ही साधना करत असताना आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की सूचना देऊन साधना करून घेण्याचा कोणताही प्रकार रूढ करण्याचा माझा हेतू नाही. हा अभंग आणि त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे ते लक्षात घेऊन एका पाठोपाठ एक आपल्याला करता जर आलं तर मला मध्ये बोलायला देखील लागणार नाही. कारण सूचना देऊन इन्स्ट्रक्शन देऊन साधना करून घेणं हा प्रकार मला करायचा नाहीये. तरी देखील एका समुदायाला एकत्र घेऊन जाण्यासाठी म्हणून मी मधून अजून थोडं थोडं बोलेन. तसंच मी जे बोलेन त्याला तुमचं मनाचं संपूर्ण सहकार्य असेल तरच ही साधना तुम्हाला करता येईल. त्यामुळं तुमच्या मनाची सगळी सूत्र आता माझ्या वाचेला तुम्ही सोपवा आणि मी ते बोलेन ते
तुम्ही त्याप्रमाणे करण्याचा यथाशक्ती अभ्यास करा असं मी तुम्हाला म्हणतोय. आपण सर्वजण डोळे मिटून बसूया, शांत स्तब्ध. सुरुवातीला आपल्या श्वासाकडे थोडं लक्ष द्या. एक मिनिट भर शांत दीर्घ श्वास. श्वास स्वस्थ होऊ दे. शांत आणि विचार अशा मनाकडून आपण संसाराचं जे नश्वर नश्वर जो आहे त्याच्याविषयी थोडं चिंतन करू. आपले लहानपणाचे फोटो आठवा, त्या ग्रुप फोटो मध्ये आता बरेच शिल्लक राहिलेले नाही. आपल्या लहानपणीचा फोटो आठवा आणि आता आपण कसे आहोत ते आठवा. देह बदलत सतत पुढे वृद्ध होतो नाहीच आहोत. मृत्यूचं अशा रीतीने स्मरणत्वाच देहाच्या तीव्र स्मरण करा. आयुष्य ही दोन दिवसांची गस्ती आहे. Thank you. पत्नी देखक होतो तथा पत्नीला धर्म देखक होत नाही. सर्व अंगाने नशिवाला आहे. संसार अश्वर मानवी त्यांचा आहे. एकच आशा आहे. अभिभाषी आहे आपली आणि स्वामीची प्रथम
अपने
सच्चिदानंद परमात्मा श्री स्वरूप एक खड़ा है केवल अक्षर ब्रह्म अविनाशी ब्रह्म ज्ञानी वो ब्रह्म श्री कृष्ण है। अशा प्रकारे स्वयं करायचे ओम तत्त्वम् सोऽहम् सः शरीर तत्त्वम् सोऽहम् सः हे चिंतन करायचं स्वतःच्या प्राचीन हेतु मध्यम हेतु जिला भाषा पर्यत श्वास क्षण दो क्षण चार क्षण श्वास रोकू रहता है श्वास रोकाना हम परत नाम आपण घेतो आहोत अशा भावाने श्वास सोडायचा आहे सुधार भाषा परमात्म्याशी गुंतवणूक होऊन थांबतो आहोत या भावनाने श्वास सोडून धरायचा आहे तसे चार पाच श्वास आपण करतो आपल्याला समस्त आहे शून्य स्थिती आपण शून्य वृत्ती रचित करतात अर्थात दर्शन ही काहीच नाही आणि केवळ पुरस्कार सिद्ध आहे केवळ आपण आहोत पाहतो आहोत पण विचार मानली वृत्ती शून्य का आहे पाण्याची क्रिया नाहीशी होते द्रष्टा हा द्रष्टा राहू शकत नाही दृश्य अजून तर द्रष्टा दृष्टपूर्ण जातो आणि पुरते केवळ स्वरूप शंकर आहे तसे आता तुमचा त्या स्थितीमध्ये मन नाही केवळ जाणी ही मोठी सुखद आनंद स्वरूप सुख स्वरूप शांत स्वरूप शांती सुख लाभ
Thank you. जिल्हा क्रमांक 961 आणि त्यापूर्वी सर्व भारतांनी आज या कार्यक्रमामध्ये